सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण माणुसकी बद्दल बोलतो आहोत. आज इन्सानियत के बारे में बोलते वक्त बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा आठवणी लोकांच्या जाग्या होत आहेत. म्हणजे मला ना नेहमी वाटत असतं की येस, नुसतं तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, एखादा नळ वाहताना दिसतो आहे, फक्त तोटी बंद करायचं आहे, त्यामध्ये कोणाचा तोटा होणार नाही आहे, फायदाच होणार आहे. ही कामं करणारी लोक सुद्धा माणुसकी दाखवत आहेत. मोठमोठ्या एनजीओज स्वतःच्या पोटाला चटका देऊन चालवणारी मंडळी सुद्धा माणुसकी दाखवत आहेत. कितीतरी अशी लोक आहेत आपल्या शहरामध्ये. आपण पाण्याचा विषय जेव्हा घेतला होता तेव्हा त्या लोकांनी आपल्याला सांगितलं होतं की ते स्वतःचं काम करत असताना, ह्या कामाला करत असताना लोकांमध्ये अवेअरनेस पसरवण्याचं काम करताय पाणी बचती संदर्भात. ही लोक सुद्धा माणुसकी प्रचंड जपतात. नाशिक, जसं मी मगाचपासून सांगतोय की हा विषय आज घेण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. कालच्याला मी गंगापूर नाक्यावर उभा होतो आणि मला एक मुलगा येऊन भेटला. तो ओळखत होता मला, तो बोलायला लागला आणि त्यांनी माझ्यासोबत एक किस्सा शेअर केला. काही मुलींचा हा किस्सा होता, कॉलेजला जाणाऱ्या रेग्युलर लाईफ जगणाऱ्या या मुली. खऱ्या अर्थानं त्यांना सलाम करावा असं वाटलं. नेमकं त्याने मला काय सांगितलं तुम्हाला थोडंच वेळात सांगतो. तोपर्यंत 6601935 नंबर आहे माझा. सांगताय तुम्ही माणुसकी संदर्भात जोडले गेलेले किस्से, ज्या घटना तुम्ही पाहिल्या आणि पुन्हा एकदा विश्वास दृढ झाला, येस इन्सानियत आज भी जिंदा है. शेअर करे शेअर. काही गाना प्ले करते हैं जंगली शेर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.